नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय आता तुम्हाला सर्वांना माहित आहेच. डेटा हा ऑर्गनाइज कसा करायचा, डेटा फ्लो हा कंट्रोल कसा करायचा, त्यानंतर डेटा हा डिझाईन कसा करायचा, त्याला इम्प्लिमेंट कसे करायचे, हे म्हणजेच काय तर डेटा स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करून अल्गोरिदमची इफिशियन्सी कशी वाढवायची, ते म्हणजेच डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन हे दोन प्रकारात होते, एक म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि दुसरे म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आपण डेटा स्ट्रक्चरला लिनियर डेटा स्ट्रक्चर केव्हा म्हणतो, जेव्हा डेटामधील एलिमेंट हे सिक्वेन्समध्ये असतात आणि त्या एलिमेंट्सला युनिक सक्सेसर आणि प्रेडिसर्स असतात. लिनियर स्ट्रक्चर मेमरीमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी दोन बेसिक वे असतात. वन वे म्हणजे युझिंग सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन म्हणजेच ॲरे, आणि सेकंड वे म्हणजे लिंक लिस्ट. ॲरेज आर सुटेबल फॉर स्टोरिंग द कलेक्शन ऑफ डेटा विच नीड्स डायरेक्ट ऍक्सेस, सच एज स्ट्रिंग, ऑर्डर लिस्ट, पॉलिनॉमियल, एटीसी. बट दे आर नॉट सुटेबल फॉर द डेटा विच व्हेरी ऑफन नीड्स इन्सर्शन अँड डिलिशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे ॲरे हा कलेक्शन ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी सुटेबल आहे जेव्हा डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करायचा असतो त्यावेळेला. तर आपल्याला आज ॲरे म्हणजे काय हेच बघायचे आहे. तर ॲरे आपण काय यूज करतो किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर बघा ॲरेचा यूज आपण केव्हा करतो, ज्या वेळेला आपल्याला सेम डेटा टाइप मध्ये एलिमेंट्स हे स्टोअर करायचे असतात, जसे की इंटीजर ॲरे ऑफ 30. म्हणजे इंटीजर टाइपचा डेटा आपण या ॲरे मध्ये स्टोअर करू शकतो, मॅक्झिमम किती तर 30. त्याचप्रकारे ॲरेचा यूज आपण मल्टिपल व्हेरिएबल नेम्स हे एका सिंगल नेम मध्ये मेंटेन करू शकतो. ते कसे, तर बघा जर आपल्याला 10 स्टुडंटचा डेटा हा स्टोअर करायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, तर सपोज इंटीजर रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 4, रोल नंबर 5 अशा पद्धतीने आपण तो डिक्लेअर करणार किंवा राईट करणार. पण हे केव्हा इझी असेल, ज्या वेळेला तुम्हाला 2 किंवा 3 स्टुडंटचा डेटा हा ऍक्सेस करायचा असेल त्यावेळेला. जर 100 स्टुडंटचा डेटा तुम्ही ह्या पद्धतीने राईट केला आणि त्याला ऍक्सेस करायचे म्हटले तर हे कठीण आहे ना. तर ॲरे मध्ये तो डेटा आपण इंटीजर रोल नंबर ऑफ 100 या पद्धतीने ती स्टेटमेंट लिहिली तर तुमचा 100 स्टुडंटचा डेटा हा त्यामध्ये स्टोअर होणार. म्हणजे एका स्टेटमेंटने तुम्ही या 100 स्टुडंटचा डेटा हा स्टोअर करणार आहात आणि त्यातून तुम्हाला जो डेटा हवा असेल तो ऍक्सेस करणार आहात. त्याचप्रमाणे बघा ॲरेचा यूज आपल्याला कसा होतो, तर आपल्याला जर एलिमेंट्स सॉर्ट करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या ॲरेचा उपयोग करू शकतो. डेटा हा सॉर्ट करण्यासाठी जसे डिफरंट वे आहेत, जसे की हिप सॉर्ट, बबल सॉर्ट, क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट वगैरे, पण हे सॉर्टिंग करण्यासाठी आपण ॲरेचा यूज करतो. त्याचप्रमाणे ॲरे हे मॅट्रिक्स ऑपरेशन परफॉर्म करतात, जसे की 2D ॲरे आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करू शकतो. त्याचप्रमाणे ॲरेचा यूज बघा, आता CPU शेड्युलिंग आहे त्यामध्ये ॲरेचाच यूज केलेला असतो, कारण सीपीयू शेड्युलिंगला आपण क्यू यूज करतो. म्हणजे सीपीयू शेड्युलिंग हे क्यू मॅनेज करते आणि क्यू ही इम्प्लिमेंट कशा थ्रू होते, तर ॲरे थ्रू. म्हणजे बाय डिफॉल्ट यामध्ये ॲरेचाच उपयोग होतो. आणि ॲरेचा उपयोग आपण रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये देखील करतो. तर बघा डेटा स्ट्रक्चर मध्ये आपण ॲरे हा अनेक ठिकाणी यूज करतो. म्हणजे डेटा स्ट्रक्चर मध्ये ॲरे हा इम्पॉर्टंट ऍरे हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. तर बघा, आज आपण ऍरे बद्दल माहिती घेताना इंट्रोडक्शन टू ऍरे, वन डायमेन्शनल ऍरे म्हणजे 1D ऍरे, मेमरी ऑर्गनायझेशन आस्पेक्ट्स ऑफ वन डायमेन्शनल ऍरे, व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म ऑन अन ऍरे हे बघणार आहोत. तर आता सर्वप्रथम आपण ऍरेचे इंट्रोडक्शन बघूया. ऍरेला आपण फायनाईट ऑर्डर कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा एलिमेंट म्हणतो. एलिमेंट डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी ऍरे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. ऍरेचे सी लँग्वेज मध्ये डिक्लेरेशन हे इंटीजर मार्क्स ऑफ 20 या पद्धतीने केले जाते. हे मी तुम्हाला स्लाइड नंबर 3 वर दिलेलेच आहे. इंटीजर मार्क्स ऑफ 20 याचा अर्थ काय, तर मार्क्स या नावाचा ऍरे क्रिएट होणार आणि त्याची कॅपॅसिटी ही 20 इंटीजर्स पर्यंत असणार. म्हणजे तुम्ही यात 20 इंटीजर्स एलिमेंट हे इन्सर्ट करू शकतात. या ऍरे मध्ये तुम्ही 20 एलिमेंट्स पेक्षा कमी एलिमेंट्स इन्सर्ट करू शकतात, पण या 20 एलिमेंट्स पेक्षा जास्त एलिमेंट हे आपण या ऍरे मध्ये इन्सर्ट करू शकत नाही. तर बघा, मी म्हटले ऍरेला आपण फायनाईट ऍरे म्हणतो. तर ऍरेला आपण फायनाईट ऍरे का म्हणतो? फायनाईट मीन्स दॅट द नंबर ऑफ एलिमेंट्स दॅट कॅन बी स्टोअर्ड इन अन ऍरे इज फिक्स्ड. ऍरे मध्ये जे एलिमेंट स्टोअर असतात तो ऍरे हा फिक्स्ड असतो. ज्यावेळी प्रोग्रामर हा प्रोग्राम रिटर्न करतो त्यावेळी तो सुरुवातीलाच ऍरेची साईज ही डिफाइन करतो. त्यामुळे प्रोग्रामरला मॅक्झिमम साईज ऑफ डेटा हा डिफाइन करण्याचे डिसिजन घ्यावे लागते. कारण यामध्ये एकदा का आपण ऍरेची साईज डिक्लेअर केली तर प्रोग्राम मध्ये ती साईज आपण नंतर चेंज करू शकत नाही. ऍक्च्युली जो डेटा स्टोअर करायचा असतो तो आपण जी साईज डिफाइन करतो त्यापेक्षा लहान साईजचा जर असला, त्यापेक्षा लहान साईजचा जर डेटा आपण त्यामध्ये स्टोअर केला तर काय होते, बाकी जी मेमरी आपण मेमरी साईज आपण डिफाइन केलेली आहे तर ही उरलेली मेमरी स्पेस ही वेस्ट होते आणि आपला डेटा स्टोअर करण्यासाठी लागणारी स्पेस ही डिफाइन केलेल्या साईज पेक्षा जर मोठी असेल तर जो काही एक्स्ट्रा डेटा असेल तो डेटा ह्या मेमरीमध्ये स्टोअर होणार नाही. या प्रकारे डेटा अलोकेशन हे होते. आणि हे जे डेटा अलोकेशन होते त्यालाच आपण स्टॅटिक अलोकेशन असे सुद्धा म्हणतो. म्हणजेच प्रोग्राम कंपाईल टाइमला स्पेस अलोकेशन हे डन होते. म्हणजेच ज्या वेळेला प्रोग्राम कंपाईल केला जातो त्यावेळेलाच आपण स्पेस अलोकेशन करू शकतो आणि याला आपण रन टाइम मध्ये चेंज करू शकत नाही. आपण ऍरेचे डिक्लेरेशन आधी बघितले, इंटीजर मार्क्स ऑफ 20. तर यामध्ये आपल्या ऍरेची साईज ही फिक्स आहे. जर आपण 20 स्टुडंटचा डेटा पेक्षा जास्त डेटा इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो डेटा हा स्टोअर होऊ शकत नाही. कारण ज्या वेळेला आपण प्रोग्राम हा लिहितो त्यावेळेला ऍरेची साईज ही आपण फिक्स करतो आणि ती साईज आपण नंतर चेंज करू शकत नाही. ओके, म्हणूनच हा काय झाला, फायनाईट ऍरे. तर फायनाईट ऍरे म्हणजे काय ते कळालं. तर आता आपण नेक्स्ट टर्म बघणार आहोत, ती म्हणजे ऑर्डर कलेक्शन. ऑर्डर कलेक्शन मीन्स दॅट द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन ऍरे इज व्हेरी स्पेसिफिक, दॅट इज 0th, फर्स्ट, सेकंड रँकिंग एलिमेंट्स इन अन ऍरे. म्हणजे ऍरे मध्ये एलिमेंट हे स्टोअर होताना ते एका स्पेसिफिक रँक मध्ये स्टोअर होतात, जसे की 0, फर्स्ट, सेकंड, थर्ड, या पद्धतीने ते डिफाइन होतात. म्हणजे अॅरे मधील प्रत्येक एलिमेंट हा स्पेसिफिक आणि कॉन्स्टंट पोझिशनला स्टोअर होतो आणि त्या पोझिशनला आपण इंडेक्स असे म्हणतो. म्हणजे अॅरे मधील एलिमेंट हा ऍक्सेस करताना इंडेक्स थ्रू आपण तो ऍक्सेस करू शकतो. तर बघा, आपले उदाहरण काय आहे, तर इंटीजर मार्क्स ऑफ 20. या अॅरे मध्ये फर्स्ट एलिमेंटचा रेफरन्स ऍज मार्क्स ऑफ 0, सेकंड एलिमेंटचा रेफरन्स काय येणार ऍज मार्क्स ऑफ 1, थर्ड एलिमेंटचा रेफरन्स काय येणार तर ऍज मार्क्स ऑफ 2. अशा प्रकारे 20 एलिमेंटचा रेफरन्स हा कसा देणार तर मार्क्स ऑफ 19. आणि आता लास्ट टर्म आपण जी बघणार आहोत ती म्हणजे होमोजिनियस अॅरे. होमोजिनियस अॅरे मीन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ द अॅरे शुड बी ऑफ द सेम डेटा टाइप. म्हणजे आता आपल्या उदाहरणात बघा, इंटीजर मार्क हा अॅरे डिफाइन केलेला आहे, म्हणजे यात फक्त आपण इंटीजर्स डेटा टाइप इन्सर्ट करू शकतो. याचे उदाहरण तुम्हाला द्यायचे झाले तर अन अॅरे ऑफ कार्ड्स, म्हणजे प्लेइंग कार्ड्स. बघा, त्या कार्ड्सची साईज ही सेम असते, त्यानंतर कार्ड्सचे बॅकग्राऊंड जे असते ते व्हाईट असते, पण कार्ड्सवर येणारे पिक्चर्स हे मात्र डिफरंट असतात. तसेच दुसरे एक्झाम्पल जर द्यायचे झाले तर अन अॅरे ऑफ कॅरेक्टर, म्हणजे जेव्हा आपण टायपिंग करतो त्यावेळेला कॅरेक्टर्सचा अॅरे हा अलाइन होतो, म्हणजे प्रत्येक वर्ड किंवा सेंटेन्स हे ग्रुप ऑफ लेटर्स असते. या फायनाईट ऑर्डर कलेक्शन होमोजिनियस टर्म. तर या प्रकारे हा डेटा, तर या प्रकारे आपण अॅरेला होमोजिनियस म्हणू शकतो. ऑर्डर कलेक्शन होमोजिनियस टर्म आपण बघितल्या, तर यात कोणाला काही शंका आहे का? फायनाईट म्हणजे काय, तर एकदा का अॅरे आपण डिफाइन केला तर त्या अॅरे साइज मध्ये आपण रन टाइमला काहीही चेंज करू शकत नाही. नंतर ऑर्डर कलेक्शन म्हणजे काय, तर अॅरे मध्ये डेटा हा स्टोअर होताना एका स्पेसिफिक सिक्वेन्सने स्टोअर होतो, म्हणजे जसे की 0 पोझिशन, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, अप टू ज्या साईजचा तुम्ही अॅरे हा डिफाइन केलेला आहे तिथपर्यंत. हे झाले ऑर्डर कलेक्शन. आणि होमोजिनियस म्हणजे काय, तर जर अॅरे हा तुम्ही डिफाइन करताना इंटीजर डेटा टाइप घेऊन डिफाइन केला आहे तर त्यामध्ये तुम्ही इंटीजर टाइपचा डेटा इन्सर्ट करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही कॅरेक्टर टाईपचा डेटा टाईप हा अॅरे डिफाइन करताना घेतला तर त्यात तुम्ही फक्त कॅरेक्टर हे स्टोअर करू शकता. या पद्धतीने ह्या तीन टर्म्स आहेत, फायनाईट, फायनाईट अॅरे, ऑर्डर कलेक्शन अॅरे आणि होमोजिनियस अॅरे. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते, तर अॅरे हे कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स आर अलोकेटेड ऍज पर द साईज डिक्लेअर्ड. आणि एलिमेंट ऍक्सेस करताना इंडेक्सचा युज करून आपण एलिमेंट हे ऍक्सेस करतो, यालाच मेमरी मधील अॅरेचे रिप्रेझेंटेशन असे म्हणतात. अॅरे मेमरीमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी डिफरंट वेज आहे, ते म्हणजे वन डायमेन्शनल म्हणजेच सिंगल डायमेन्शनल अॅरे, टू डायमेन्शनल अॅरे आणि मल्टी डायमेन्शनल अॅरे. या तीन प्रकारे आपण अॅरे हा मेमरीमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. तर आपण सर्वप्रथम वन डायमेन्शनल अॅरे काय आहे ते बघू. वन डायमेन्शनल अॅरे, 1D अॅरे. इन दिस रिप्रेझेंटेशन ऑफ अॅरे ऍक्सेसिंग इट्स एलिमेंट्स इन्व्हॉल्व्स अ सिंगल सबस्क्रिप्ट विच कॅन आयदर रिप्रेझेंट अ रो और कॉलम इंडेक्स. याला आपण कसे रिप्रेझेंट करणार, तर डेटा टाइप अॅरे डॅश नेम ऑफ साइज. हे मी तुम्हाला स्लाइड नंबर 4 वर दिलेले आहे, बघा. डेटा टाइप अॅरे नेम ऑफ साइज. आता येथे डेटा टाइप ऍरेतील प्रत्येक एलिमेंट हा रेफर करतो आणि हा डेटा टाइप कुठलाही असू शकतो, म्हणजे की इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, लॉन्ग, डबल या प्रकारे. आणि ऍरे नेम म्हणजे काय, तर ऍरेला दिलेले पर्टिक्युलर नेम. म्हणजे जसे की आपण बघा, आधी इंटीजर मार्क्स ऑफ 20 हा ऍरे आपण, हे उदाहरण आपण बघितले, तर यामध्ये मार्क्स हे काय झाले, तर ऍरेचे नेम. आणि 20 हे काय झालं, त्या ऍरेची साइज. साइज काय इंडिकेट करते मग, तर मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट हे ऍरेमध्ये, मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट हे ऍरेमध्ये स्टोअर करण्यासाठी साइज ही आपण युज करतो. म्हणजे जसे की आपण एक्झाम्पल बघितले ना, त्यात इंटीजर मार्क्स ऑफ 20 म्हणजे आपण 20 स्टुडंटचे मार्क्स यामध्ये स्टोअर करू शकतो. तसेच बघा, आपण स्टेटमेंट घेतले कॅर सिटी ऑफ 7, म्हणजे काय सांगा बरं. तर कॅर हा काय आहे इथं, डेटा टाइप. आणि सिटी काय आहे, तर ऍरेचे नाव. आणि ब्रॅकेटमध्ये 7 काय आहे, तर ऍरेची साइज. म्हणजे 7 कॅरेक्टर असलेल्या सिटीचे नाव आपण या ऍरेमध्ये स्टोअर करू शकतो. जसे की आपण सिटीचे नाव घेतले अमेरिका, यामध्ये किती कॅरेक्टर आहे बघा, 7. तर मेमरीच्या फर्स्ट लोकेशनला अमेरिका या सिटीतील ए हे कॅरेक्टर स्टोअर होणार. आणि या मेमरीच्या फर्स्ट लोकेशनला आपण काय म्हणतो, तर बेस ऍड्रेस म्हणतो, बेस ऍड्रेस ऑफ ऍरे. म्हणून जर बेस ऍड्रेस हा 8003 असेल, तर लास्ट कॅरेक्टर, तर अमेरिका या सिटीचे लास्ट कॅरेक्टर कुठले, ए. तर ते मेमरीच्या लास्ट लोकेशनला म्हणजे 8009 या लोकेशनला ते कॅरेक्टर हे स्टोअर होणार. प्रत्येक लोकेशन हे इंडेक्स थ्रू रेफर्ड होते. जे सी लँग्वेज मध्ये ऍरेची लोवेस्ट इंडेक्स म्हणजे 0, म्हणून मेमरीची इंडेक्स ही स्टार्ट होताना 0 पासून स्टार्ट होते आणि एंड होताना n-1. एन म्हणजे काय, तर साइज ऑफ ऍरे. आणि आपल्या उदाहरणात इंडेक्स नंबर 0 to 6 म्हणजे फर्स्ट एलिमेंट रेफर्ड ऍज सिटी ऑफ 0, देन सिटी ऑफ 1 अप टू सिटी ऑफ 6. म्हणजे ऍरे मधील मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट अशी आहे की मेमरी लोकेशनला ऍरे टाईप आणि ऍरे साइज ही रिक्वायर्ड असते. कारण आपल्याला सर्वांना हे माहित आहेच, डिफरंट टाइप्स डेटा स्टोअर करण्यासाठी डिफरंट साइज ऑफ मेमरी रिक्वायर्ड असते. जसे की कॅरेक्टर टाइप डेटासाठी 1 byte मेमरी रिक्वायर्ड असते, त्याचप्रकारे इंटीजर डेटा टाइप जर असेल तर त्यासाठी 2 bytes मेमरी रिक्वायर्ड असते, आणि जर फ्लोट डेटा टाइप असेल तर त्यासाठी 4 bytes मेमरी ही रिक्वायर्ड असते. तुम्हाला स्लाइड नंबर 5 वर एक टेबल दिलेला आहे, त्यात बघा डेटा टाइप, त्याचे डिस्क्रिप्शन, त्याची साइज आणि रेंज हे तुम्हाला त्यात दिलेले आहे. त्यात बघा फर्स्ट कॅरेक्टर, कॅरेक्टर और स्मॉल इंटीजर, त्यासाठी साइज किती, तर 1 byte. रेंज साइन -128 to 127, अनसाइन 0 to 255. त्यानंतर शॉर्ट इंटीजर जर असेल तर डिस्क्रिप्शन काय आहे, शॉर्ट इंटीजर, साइज काय 2 bytes. रेंज साइन -32768 to 32767, अनसाइन 0 to 65535. आता जर डेटा टाइप इंटीजर असेल तर नेम int, नेम इंट, डिस्क्रिप्शन इंटीजर, साइज 4 bytes, रेंज साइन -2147, साइज
मायनस 2147483648 टू 2147483647 अनसाइंड 02 4294967295। आता जर डेटा टाइप हा लॉन्ग इंटीजर असेल, नेम बघा लॉन्ग इंट, डिस्क्रिप्शन लॉन्ग इंटीजर, साइज 4 bytes आणि रेंज तुम्हाला शेजारच्या कॉलम मध्ये दिलेलीच आहे। त्याचप्रकारे बुलियन व्हॅल्यू साठी नेम काय, बुल, डिस्क्रिप्शन बुलियन व्हॅल्यू, इट कॅन टेक वन ऑफ टू व्हॅल्यूज ट्रू ऑर फॉल्स, त्यासाठी साइज 1 byte आणि रेंज ट्रू ऑर फॉल्स। त्यानंतर नेक्स्ट बघा फ्लोट नंबर साठी नेम फ्लोट, फ्लोटिंग डिस्क्रिप्शन फ्लोटिंग पॉइंट नंबर, साइज 4 bytes आणि रेंज साइडच्या कॉलम मध्ये दिलेलीच आहे। त्यानंतर नेक्स्ट डबल डिस्क्रिप्शन डबल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर, साइज किती 8 bytes आणि रेंज तुम्हाला साइडच्या कॉलम मध्ये दिलेलीच आहे। त्यानंतर लॉन्ग डबल डिस्क्रिप्शन काय, लॉन्ग डबल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर, साइज 8 bytes आणि त्याची रेंज तुम्हाला शेजारच्या कॉलम मध्ये दिलेलीच आहे। त्यानंतर डब्ल्यू कॅर टी म्हणजे वाईड कॅरेक्टर साठी 2 किंवा 4 bytes साइज असेल आणि त्याची रेंज ही 1 wide character। याप्रकारे ज्याप्रमाणे तुमचा डेटा टाइप हा चेंज होणार त्याप्रकारे मेमरी मध्ये अलोकेशन हे होणार, म्हणजे डिफरंट डेटा टाइप स्टोअर करण्यासाठी डिफरंट साइज मेमरी रिक्वायर्ड असते। 1 dimensional array साठी टोटल मेमरी साइज किती अलोकेट केली आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे टोटल मेमरी साइज इज इक्वल टू मॅक्स साइज ऑफ ऍरे इंटू साइज ऑफ डेटा टाइप इन ऍरे ऑफ सी। आता आपल्या उदाहरणात बघा कॅरेक्टर सिटी ऑफ 7, कॅर सिटी ऑफ 7। आता इथे डेटा टाइप कुठला, तर कॅर, टोटल मेमरी साइज इज इक्वल टू 7 into 1 = 7 bytes विल बी अलोकेटेड, कारण डेटा टाइप कुठला आहे तर कॅरेक्टर टाइपचा आहे, म्हणून यासाठी लागणारी मेमरी स्पेस ही किती 1 byte, म्हणून 7 into 1 = 7। आता आपण दुसरे एक्झाम्पल बघू, फ्लोट झेड ऑफ 10। आता इथं टोटल मेमरी साइज कशी कॅल्क्युलेट होणार, तर डेटा टाइप कुठला, फ्लोट, तर यासाठी मेमरी साइज किती 4 bytes म्हणून, आणि डेटा किती तर 10, म्हणून 10 into 4 = 40 bytes। ऍरेतील साइज ऑफ डेटा टाइप हा कॉन्स्टंट असतो म्हणून त्याला आपण सी ह्या लेटरने डिनोट करतो। तर ऍरेची मेमरी साइज कॅल्क्युलेट होताना त्यासाठी फॉर्म्युला कसा, टोटल मेमरी साइज इज इक्वल टू मॅक्स साइज ऑफ ऍरे इंटू सी। नेक्स्ट आपण बघणार आहोत मेमरी ऑर्गनायझेशन अस्पेक्ट्स ऑफ 1 dimensional ऍरे। कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स मध्ये 1 dimensional ऍरेतील एलिमेंट्स स्टोअर होतात, म्हणून स्टोअर डेटा हा नेहमी फिक्स डिस्टन्स मध्ये असतो, तो ऍरेतील डेटा टाइप वर डिपेंड असतो। जसे की डेटा कॅरेक्टर टाइपचा जर असेल तर फिक्स डिस्टन्स 1, इंटीजर टाइपचा जर डेटा असेल तर फिक्स डिस्टन्स हा 2, फ्लोट टाइपचा जर डेटा असेल तर फिक्स डिस्टन्स हे 4। आता आपण त्यासाठी एक उदाहरण बघू, बघा 10 स्टुडंट्सचा डेटा ऍरेमध्ये स्टोअर करायचा असेल तर आपण कसा लिहिणार, इंटीजर मार्क्स ऑफ 10। आता हा डेटा आपण रीड कसा करणार, स्टोअर कसा करणार ते बघूया। डेटा स्टोअर आणि रीड करण्यासाठी 3 methods असतात। ऍरे हा डिक्लेरेशन टाइम मध्ये इनिशियलाइज करताना कसा होणार, तर इंटीजर मार्क्स ऑफ 10 इज इक्वल टू 50, 40, 62, 60, 80, 35, 45, 67, 95, 84। हे मी तुम्हाला स्लाइड नंबर
8 वर दिलेलेच आहे. त्यात बघा, म्हणजे हा तुम्ही अरे डिक्लेरेशन टाइम मध्ये इनिशियलाइज या पद्धतीने करू शकतात. आता इनिशियलाइज द इंडिव्हिज्युअल्स एलिमेंट्स, तर ते कसे करणार? तर बघा, स्लाइड नंबर 9 वर तुम्हाला दिलेले आहे, मार्क्स ऑफ 0 इज इक्वल टू 50, मार्क्स ऑफ 1 इज इक्वल टू 40, मार्क्स ऑफ 2 इज इक्वल टू 62, या पद्धतीने मार्क्स ऑफ 9 इज इक्वल टू 85. म्हणजे हे रीड करताना आपण कसे रीड करणार? तर 0 इज इक्वल टू 50, त्यानंतर 1 इज इक्वल टू 40, 2 इज इक्वल टू 62, या पद्धतीने. तर ही झाली दुसरी मेथड. त्याच पद्धतीने आपण थर्ड मेथड जी युज करणार आहे त्यामध्ये फॉर लूप युज करून सुद्धा आपण ॲरेतील एलिमेंट हे रीड आणि स्टोअर करू शकतो. ते मी तुम्हाला स्लाइड नंबर 9 वर दिलेलेच आहे. म्हणजे बघा, फॉर एन इज इक्वल टू 0, एन इज लेस दॅन ऑफ 10, एन प्लस प्लस, प्रिंट एफ, एंटर मार्क्स, स्कॅन एफ परसेंटेज डी अँड मार्क्स ऑफ एन. या पद्धतीने आपण अरे मध्ये डेटा हा स्टोअर करू शकतो आणि रीड करू शकतो. यापैकी कोणतीही मेथड युज करून आपण डेटा स्टोअर आणि रीड करू शकतो. आता आपल्या या उदाहरणात डेटा टाइप इंटीजर आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट स्टोअर करण्यासाठी 2 बाइट्स मेमरी अलोकेट होईल, हो ना? तर टोटल मेमरी साईज आपण कशी कॅल्क्युलेट करणार? तर टोटल मेमरी साईज इज इक्वल टू साईज ऑफ अरे इंटू सी. मग साईज ऑफ अरे किती? 10 इंटू 2 इज इक्वल टू 20 बाइट्स. म्हणून जर बेस ऍड्रेस हा 2005 असेल, तर नेक्स्ट एलिमेंट मेमरी मध्ये स्टोअर होताना 2007 या लोकेशनला स्टोअर होणार, कारण हा इंटीजर डेटा टाइप आहे. आणि थर्ड एलिमेंट हा कुठे स्टोअर होणार? मग 2009 या लोकेशनला. याच पद्धतीने लास्ट एलिमेंट हा 2023 या लोकेशनवर स्टोअर होणार. ओके, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, ते म्हणजे ऍक्सेसिंग अँड अरे. अरे मधील मोस्ट इम्पॉर्टंट फीचर म्हणजे डेटा एलिमेंट्स डायरेक्ट ऍक्सेस होण्याची फॅसिलिटी या अरे मध्ये असते. आपण अरे मधील डेटा डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो, ते म्हणजे इंडेक्सचा यूज करून. तर बघा, आता आपण उदाहरण बघितले, ते म्हणजे 10 स्टुडंट्सचा मार्क्सचा डेटा अरे मध्ये स्टोअर केला. जर आता आपल्याला या अरेतील थर्ड स्टुडंटचा डेटा हा ऍक्सेस करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला फक्त एक स्पेसिफिक स्टेटमेंट रिटर्न करावे लागेल. ते म्हणजे कसे? प्रिंट एफ परसेंटेज डी मार्क्स ऑफ 3. तर त्याचे आउटपुट काय येणार? तर 62. बघा, स्लाइड नंबर 8 वर मी 10 स्टुडंटचा डेटा दिलेला आहे, त्यामध्ये थर्ड लोकेशनला 62 हे मार्क्स स्टोअर आहेत, बरोबर ना? आपण अरे मधील डेटा एलिमेंट्स ऍक्सेस करण्यासाठी फॉर लूप देखील यूज करू शकतो, ते तुम्हाला माहितच आहे. तर ते बघा, स्लाइड नंबर 11 वर दिलेले आहे. या फॉर लूप मुळे आपल्याला 10 स्टुडंटचे मार्क्स हे प्रिंट करता येतील. आता आपण अरे मधील कोणत्या ही एलिमेंटचे लोकेशन, म्हणजे त्या एलिमेंटचा ऍड्रेस हा कसा फाइंड आउट करू शकतो ते आपण बघू. आता बघा, तुम्हाला सर्वांना बेस ऍड्रेस म्हणजे काय ते चांगल्या पद्धतीने माहित आहे. बेस ऍड्रेस म्हणजे अरेच्या मेमरी मधील फर्स्ट लोकेशन. तर आता अरेतील एलिमेंट्सचे लोकेशन आपण फाइंड आउट करू. बघा, जर आपल्या अरेतील बेस एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल, तर त्यासाठी आपण स्टेटमेंट कशी लिहिणार? तर प्रिंट एफ बेस ऍड्रेस ऑफ अरे इज परसेंटेज यू नेम ऑफ अरे. हे स्टेटमेंट बघा, मी तुम्हाला स्लाइड नंबर 12 वर दिलेलेच आहे. तर आपण या स्टेटमेंट मध्ये नेम ऑफ अरे हा ज्या एलिमेंटचा आपल्याला ऍड्रेस हवा आहे त्या अरेचे नेम, म्हणजे आपण इथे आपल्या अरेचे नाव लिहू शकतो. जसे की प्रिंट एफ बेस ऍड्रेस ऑफ अरे इज परसेंटेज यू कॉमा मार्क्स, मार्क्स हे आपल्या अॅरेचे नेम झाले. तर आउटपुट काय येणार? 2005. तर या पद्धतीने आपण अॅरेतील बेस ऍड्रेस हा शोधू शकतो. आता जर आपल्याला अॅरेतील कोणत्याही एलिमेंटचा ऍड्रेस शोधायचा असेल तर तो कसा शोधाल? तर अगदी सिंपल आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला स्लाइड नंबर 12 वर दिलेला आहे, बघा. लोकेशन एक्स ऑफ आय इज इक्वल टू बेस ऍड्रेस प्लस आय इंटू सी. आता इथे एक्स ऑफ आय हा काय आहे? तर एक अॅरे एलिमेंट अॅरे एक्स मधील, आणि तो इंडेक्स आय ने पॉइंटेड केलेला आहे. आणि ह्या एक्स ऑफ आय एलिमेंटचा ऍड्रेस आपण फाइंड आउट करतोय, तो हा फॉर्म्युला यूज करू. आणि पुढे बघा, इंडेक्स आय मल्टीप्लाय बाय कॉन्स्टंट सी, कारण दोन एलिमेंट मध्ये फिक्स डिस्टन्स असते. एलिमेंट्स व्हॅरीज डिपेंडिंग ऑन सी, दॅट इज डेटा टाइप ऑफ द अॅरे, म्हणजे ही फिक्स साइज अॅरे मधील डेटा टाइपवर डिपेंड असते. मग आपले जे उदाहरण आहे, बेस ऍड्रेस आपण ज्यात फाइंड आउट केला त्यात बेस ऍड्रेस हा 2005 आणि सी काय असेल त्याचा? तर 2, कारण यात इंटीजर डेटा टाइप हा आहे, हो ना. आता आपल्या ह्याच उदाहरणात जर आपल्याला थर्ड एलिमेंटचा ऍड्रेस हा फाइंड आउट करायचा असेल तर त्याची इंडेक्स काय? तर 2. आता लोकेशन मार्क्स ऑफ 2 इज इक्वल टू 2005 प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 2005 प्लस 4 इज इक्वल टू 2009. त्याचप्रकारे जर लास्ट एलिमेंट्स म्हणजे 10th एलिमेंट म्हणजेच 9th इंडेक्स असणारा एलिमेंट, त्याचे लोकेशन कसे काढणार? तर ते हाच फॉर्म्युला युज करून, म्हणजे ह्या प्रकारे आपण अॅरे मधील एलिमेंटचा ऍड्रेस हा फाइंड आउट करू शकतो आणि एलिमेंट हा ऍक्सेसही करू शकतो. दीज लीड्स टू द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ एन अॅरे, दॅट इट प्रोव्हाइड्स डायरेक्ट ऍक्सेस ऑफ डेटा एलिमेंट्स. सर्च ऑर्गनायझेशन मेक्स एलिमेंट्स स्टोअर अँड रिट्रायव्हल ऑपरेशन्स इझी अँड ऑपरेटेड इन कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ टाइम. आता आपण बघू अॅरेवर कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन परफॉर्म होतात. अॅरेचे काही बेसिक ऑपरेशन्स आहेत, ते म्हणजे क्रिएट ऑपरेशन, स्टोअर ऑपरेशन, ऍक्सेस ऑपरेशन, इन्सर्ट ऑपरेशन आणि डिलीट ऑपरेशन. क्रिएट हे ऑपरेशन आपण अॅरे हा क्रिएट करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर स्टोअर हे ऑपरेशन आपण अॅरेमध्ये एलिमेंट हे स्टोअर करण्यासाठी करतो, स्टोअर ऑपरेशनचा यूज करतो. त्याचप्रकारे ऍक्सेस या ऑपरेशनचा उपयोग आपण अॅरेमधील एलिमेंट हे ऍक्सेस करण्यासाठी करतो. त्यानंतर इन्सर्ट ऑपरेशनचा यूज आपण अॅरेमध्ये एखादी एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करायचा असेल तर त्यासाठी करतो. तसेच डिलीट ऑपरेशनचा उपयोग आपण अॅरेतील एखादी एलिमेंट जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर या डिलीट ऑपरेशनचा उपयोग आपण करतो. तर आपण 1 by 1 हे ऑपरेशन बघू. तर सर्वप्रथम आपण क्रिएट ऑपरेशन काय आहे ते बघू. ज्यावेळी आपण अॅरे हा डिक्लेअर करतो त्यावेळी त्यासाठी मेमरी अलोकेट होते, ती ह्या क्रिएट ऑपरेशनने. स्लाइड नंबर 14 वर त्यासाठी सिंटॅक्स दिलेला आहे, डेटा टाइप अॅरे नेम ऑफ साइज. याचे उदाहरण म्हणजे कॅर एक्स ऑफ 4, म्हणजे काय? तर एक्स ह्या अॅरे साठी 4 साइजची मेमरी ही अलोकेट होणार. प्रोग्राम लिहिताना स्टेटमेंट आपण कसे लिहिणार? तर हॅश डिफाइन मॅक्स साइज 4. आता ह्या स्टेटमेंट मध्ये ग्लोबल व्हेरिएबल मॅक्स साइज आणि ह्या व्हेरिएबलचा डेटा टाइप कोणता? तर इंटीजर. ह्या व्हेरिएबल थ्रू काय डिक्लेअर होते? तर एलिमेंट हे मॅक्झिमम साइज ऑफ अॅरे मध्ये स्टोअर होणार. ओके, मॅक्झिमम साइज कोणती? तर 4. आता व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल आहे, जर तुम्ही प्रोग्राम मध्ये ही व्हॅल्यू चेंज केली तर होल प्रोग्राम तुमचा ऑटोमॅटिकली चेंज होणार, हो ना. म्हणजे क्रिएट ऑपरेशन साठी आपण फक्त काय करणार? तर आधी आपण डेटा टाइप जो असेल तो लिहिणार, त्यानंतर अॅरेचे नाव आणि त्यानंतर आपल्याला अरे किती साईजचा हवा आहे ते डिफाइन करणार. सिंपल.
त्यानंतर आता नेक्स्ट स्टेटमेंट बघा, स्लाइड नंबर 15 वर दिलेला आहे, कॅर एक्स ऑफ मॅक्स साईज करंट साईज इज इक्वल टू 0. आता बघा, आपण हॅश डिफाइन मॅक्स साईज 4 या स्टेटमेंटने 4 साईजचा अरे हा डिक्लेअर केला आणि त्या अरे मध्ये कॅरेक्टर टाईपचा डेटा हा आपल्याला स्टोअर करायचा आहे. आणि आधी आपण ह्या अरे मध्ये इंटीजर टाईपचा डेटा हा स्टोअर केलेला आहे, म्हणजे इंटीजर व्हेरिएबल करंट साईज ही आपण आधी डिक्लेअर केली आहे. इट इज यूज टू स्टोअर द टोटल ऑफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द अरे. मग आता आपल्याला कॅरेक्टर साईजचा डेटा हा स्टोअर करायचा आहे, तर आपण इनिशियली 0 पासून ती मेमरी सेट करणार आणि त्यानंतर आपला कॅरेक्टर टाईपचा डेटा हा त्या मेमरीमध्ये स्टोअर करणार. म्हणजे त्यासाठी अॅरेची साईज किती, तर मॅक्स साईज इज इक्वल टू 4 आणि करंट साईज काय येणार तर 0 आणि लास्ट काय येणार तर एक्स ऑफ 3 आणि बेस ऍड्रेस काय येणार तर एक्स ऑफ 0. त्याची डायग्राम मी तुम्हाला स्लाइड नंबर 15 वर दिलेली आहे, त्यात बघा. या प्रकारे आपण त्या अरे मध्ये कॅरेक्टर टाईपचा डेटा हा स्टोअर करणार.